वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेष्णी नमोऽस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः सुन्वन्ति दिवैः सवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तत्सतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसत्कुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृश वृत्तौ तुकारामवत् अहम् योगरथं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासाधिकम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराहा न शौचम नापिचाचारो न सत्यम तेषु विद्यते। प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही गोष्टी आसुरी प्रवृत्तीच्या मंडळींना समजत नाहीत। प्रवृत्ती म्हणजे जे करणीय आहे अशी कर्म, कर्तव्यात्मक कर्म, आणि निवृत्ती म्हणजे कर्तव्यात्मक कर्मातून निवृत्त होऊन मोक्ष प्राप्ती। कोणी कोणी करणीय आणि अकरणीय असा देखील अर्थ काढतात। जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत अशांना स्वधर्म कर्म कळत नाही। त्यांना प्रवृत्ती धर्म कळत नाही। प्रवृत्ती धर्माच्या योगाने मोक्ष प्राप्ती चित्तशुद्धीद्वारा ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही आणि निवृत्ती तर त्यांच्या आवाक्यातच नसते। विषयांपासून निवृत्ती, कर्मांपासून निवृत्ती आणि ज्ञानाकरता म्हणून सर्व जीवन ही गोष्ट त्यांच्या आवाक्यातच नसते। न शौचम नापिचाचारो न सत्यम तेषु विद्यते। त्यांच्या ठिकाणी थोडीही शुची नसते, जीवनविषयक शुद्धता याचा अत्यंतिक अभाव त्यांच्यापाशी असतो। विचाराची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी, चित्ताची शुद्धी, बुद्धीची शुद्धी याचा त्यांना पत्ताही नसतो। न अपि च आचार, आणि उत्तम आचाराविषयी देखील त्यांना काहीही माहिती नसते। न शौचम न अपि च आचारो, त्यांच्या ठिकाणी शुद्धी नसते, त्यांच्या ठिकाणी आचार विषयक असा विचार नसतो। न सत्यम तेषु विद्यते, आणि त्यांचं जीवन हे असत्यावरच अवलंबून असतं, सत्य त्यांच्या जीवनात नसतच, वसतच नाही असं भगवंत म्हणतात। असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरमीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम। हे विश्व जे आहे ते विश्व परमेश्वरा वाचूनच चाललेलं आहे। परमेश्वरा वाचून चाललेलं आहे तसंच ते असत्यावरच आधारित आहे। त्याला कोणतीही प्रतिष्ठा नाही, आधार नाही, आधारा वाचून उगाचच हे चाललेलं आहे। अपरस्पर संभूतम आणि हे विश्व चालण्यासाठी म्हणून परस्पर सहकार्याची मुळीच गरज नाही. परस्पर सहकार्याशिवाय हे विश्व चाललेलं आहे. इथं वाघ हरणाला मारतोय, एक दुसऱ्याचा बळी घेतोय, एकमेकांच्या सहकार्याचा या विश्वामध्ये किंचितही पत्ता नाही. सबब आपल्याही जीवनामध्ये कोणाला सहकार्य करणं आणि सहकार्यांनी सहजीवनानी राहणं ही कल्पनाच असुरी प्रवृत्तीचे लोक करू शकत नाहीत. अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम आणि प्रत्येकाच्या जीवनाला कामाखेरीज दुसरा कोणताही हेतू नसतो. जीवनाचा मूळाधार काम हा असतो, आपल्या इच्छा. अनिर्बंध इच्छांची पूर्ती होण्यासाठी म्हणून हे जीवन आहे. जन्मल्यापासून जशा जशा इच्छा त्याला समजत राहतात तशी तशी त्या इच्छा प्राप्त होण्यासाठी त्याची कर्म घडायला लागतात. ही सर्व कर्म काम हेतूनच होतात आणि आपल्या स्वतःच्या कामाची पूर्ती करण्यासाठी म्हणून, आणि तेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असल्यामुळं दुसऱ्या कोणाला सहकार्य करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि सहकार्य कोणाला केलं नाही तरी देखील जगात काही बिघडत नाही, नाहीतरी कोण कोणाला सहकार्य करतो आहे. त्यांचं जीवन मोठ्या असत्यावर अवलंबून असतं, त्यांच्या जीवनात शाश्वताचा विचार नसतो, शांतीचा समाधानाचा सत्याचा विचार नसतो. काम हेतू पुरवण्यासाठी म्हणून असत्याचा आधार घेण्याला ते कचरत नाहीत. शिवाय परमेश्वराला मानत नाहीत. कोणाची तरी भीती जीवनामध्ये असली पाहिजे की ज्या भीतीला निदान घाबरून ज्यामुळे तरी आपलं जीवन धड सरळ समाजाला अनुकूल समाज जीवनाला अनुकूल असं घडेल असं ते मानतच नाहीत. असुरी संपत्तीची ही जी लक्षणं आहेत, एताम दृष्टीम अवष्टभ्य अशा प्रकारची दृष्टी स्वीकारून नष्टात्मानो अल्पबुद्धयः हे नष्टात्मेच असतात, अल्पबुद्धीचे असतात. प्रभवती प्रभवत्य ते आचरण करतात. उग्र कर्माणम अतिशय कठोर उग्र अशा कर्माचं आचरण करण्यामध्ये ते गुंतलेले असतात. कारण काम जर साध्य करायचं असेल तर उग्र कर्म केल्याखेरीज गत्यंतर नाही असंच त्यांची भावना असते. शयाय जगतो हिताः जगताचं अनहित झालं तरी देखील त्याची त्या क्रूर कर्म्यांना पर्वा नसते. अशा प्रकारे एक प्रकारे असुरी संपत्तीची मंडळी कशा रीतीने जीवन जगू इच्छितात याचं एक तत्वज्ञान भगवंतांनी उभं करायला सुरुवात केली. तेही इंद्रिय सुखाकरता जगत असतात. सुख हाच त्यांचा हेतू असतो. त्यांची सगळी काम त्यांची सगळी कर्म ही कामावर आधारित असतात आणि स्वतःच हित या खेरीज त्यांना काहीही पाहता येत नाही. हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान फार पूर्वीपासून आपल्या भूमीमध्ये देखील सांगितलं गेलेलं आहे आणि जगतामध्ये सर्वत्र सांगितलं गेलेलं आहे. एवढंच नव्हे तर या तत्वज्ञानाचाच अवलंब करून कित्येक समाज जीवन चाललेली आहेत, राष्ट्र कालक्रमणा करता आहेत. जीवनामध्ये त्याग असावा याच्यावर त्यांचा विश्वास नाहीये. प्रेम असावं याच्यावरही त्यांचा विश्वास नाहीये. स्वतःच्या हिताकरता, मग आर्थिक असेल अथवा दुसऱ्या समाजाची जमीन हडप करणं असेल, त्याकरता दुसऱ्यावर आक्रमण करणं, खून मारामाऱ्या दरोडे करणं, या गोष्टी त्यांना अगदीच सोप्या वाटतात. आपल्या देशामध्ये चार्वाक नावाचा तत्वज्ञ होऊन गेला. ही जी आसुरी संपदेची मतं आहेत, ती मतं किंवा भगवंतांचं विवरण समजून घेताना या चार्वाकाचं तत्वज्ञान जर आपण समजून घेतलं तर या खेरीज आसुरी संपत्तीचं कोणतंही वर्णन इथंही केलेलं नाहीये. चार्वाक नावाचे एक ऋषी होते असं म्हणतात. चार्वाक हा शब्द चारू वाक या शब्दांच्या संधीनी बनलेला शब्द आहे. म्हणजे अतिशय सुंदर किंवा लोभस वाणं बोलणं बोलणारा, त्याला चार्वाक असं म्हणतात. या चार्वाकाचं तत्वज्ञान असं सांगतं की देहच आत्मा आहे, कारण मी येतो मी जातो, मी क्रिया करतो मी कर्म करतो, मी स्वस्थ बसतो मी झोपतो, मी कृश आहे मी स्थूळ आहे, मी श्रीमंत आहे मी गरीब आहे, या सगळ्या गोष्टी देहाशी संबंधित आहेत. देहाखेरीज या जीवनामध्ये दुसरं काही नाहीच आहे. देह संघात किंवा इंद्रिय यांचंच जीवन प्रत्येकाला जगायला लागतं, आणि हा देह हा तर आत्मा आहे, या देहाला तर मी असं मी म्हणायचं. आणि जर कोणी म्हटलं की देहाच्या ठिकाणी जे चैतन्य आहे, जे चैतन्य दिसतं तो खरा आत्मा आहे, तर चार्वाक असं म्हणत असत की देह विशिष्ट चैतन्य आहे. म्हणजे देह आहे ते चैतन्य देखील देहाचा आधार घेऊन आहे, त्या देह विशिष्ट चैतन्यालाच आत्मा म्हटलं पाहिजे असं चार्वाक म्हणत असत. चार्वाक असंही म्हणत असत की पृथ्वी आप तेज वायू ही जी चार महाभूत आहेत तीच सत्य आहेत. प्रत्यक्ष प्रमाण हेच खरं प्रमाण असल्यामुळं जे प्रत्यक्ष प्रमाणामध्ये बसत नाही ते काहीही सत्य नाही. पृथ्वी आप तेज आणि वायू हे प्रत्यक्ष जाणवत असल्यामुळं, वायू जरी दिसत नसला तरी त्वचेला तो जाणवतो, त्यामुळं वायू आहे असं मानता येतं. पण आकाश या नावाचा कोणताही पदार्थ नाही असं चार्वाक म्हणत असत. आणि पृथ्वी आप तेज वायू यांचे परमाणू एकत्र आले की त्यांच्या ठिकाणी चैतन्य आपोआप निर्माण होतं आणि देह निर्माण होतो असं चार्वाक म्हणत असत. आत्म्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. चार्वाकांचं असं म्हणणं होतं की प्रत्यक्ष प्रमाण हेच सत्य, जे इंद्रियांना प्रत्यक्षत समजतं त्याच्या खेरीज दुसरं सत्य अस्तित्वात नाही. असं असल्यामुळेच चार महाभूत हीच चार्वाकांना प्रमाण होती. चार्वाकांच्या मते आकाश, काळ, दिशा, आत्मा, पूर्वजन्म, पुनर्जन्म हे सगळं झूट आहे. पूर्वजन्म, पुनर्जन्म, सत्कर्म हे उगीच भीती दाखवण्यासाठी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत असं चार्वाकांचं म्हणणं होत. तसंच मरणापाशी जीवन संपत, मरण हाच मोक्ष असं चार्वाक म्हणत होते. आणि अर्थ आणि काम हेच केवळ या विश्वामध्ये पुरुषार्थ आहेत. धर्म आणि मोक्ष हे सपशेल झूट आहेत असं चार्वाक म्हणतात. त्यातही अर्थ हा कामाला अनुकूल किंवा काम मिळवून देणारा असा पुरुषार्थ असल्यामुळं कामाच्या दृष्टीने अर्थ हाही जरा गौणच पुरुषार्थ आहे. काम हाच खरा पुरुषार्थ असं चार्वाकांचं मत होतं. आणि लोकसिद्ध राजसत्ता हाच ईश्वर, बाकी ईश्वर नावाचा पदार्थ नाही असं चार्वाक म्हणत असत. कारण ईश्वराने हे सगळं जग नियंत्रित केलं, ईश्वर नियंत्रित करतो आहे याला कसलाच आधार नाही. या उलट राजाने निर्माण केलेल्या कायद्याप्रमाणे समाज जीवन चालतं, सगळ्यांना नियंत्रण करणारा राजा आहे आणि तो राजा हाच खरा ईश्वर आहे, बाकी ईश्वर वगैरे सगळं झूठ असं चार्वाक म्हणत असे. चार्वाकांच्या मते वेद निरर्थक होते, ते प्रमाण मानता येत नाही. वेदोक्त कर्म, यज्ञ, याग, तप इत्यादी हीही व्यर्थ आहेत, त्याच्यातून कोणतंही ऐहिक फळ मिळत नाही. ऐहिक फळ कर्म केल्यानेच मिळतं, कर्म केल्याने जे फळ मिळतं त्याच्यातून भोग भोगावेत. आणि परत्र किंवा पारलौकिक हे तर असण्याची सुतराम शक्यता नाही. असं असल्यामुळं मरेपर्यंत खुशाल भोगाचा आस्वाद घेत राहावं आणि सुख घेत राहावं हेच जीवन असं चार्वाक म्हणत असे. आणि चार्वाकांचं ते वचन तर फार प्रसिद्ध आहे, ऋणं कृत्वा पिबम घृते घृतम पिबेत, ऋण काढावं खुशाल आणि तूप प्यावं मजा करावी असं चार्वाक म्हणत असत. कारण ऋण काढल्यानंतर ऋण फेडण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी यथाशक्य तुम्हाला जमली तर जमेल, मेलात तर मोक्षाला प्राप्त व्हाल. त्या ऋणाचा तुमच्या मुलाबाळांना जो काही फटका बसेल त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही. तुम्ही तुमचं जीवन आनंदाने जगा असं चार्वाक म्हणत असे. आणि सर्व इंद्रियांचे जे विषय आहेत, डोळ्याचा विषय, कानाचा विषय, सर्व इंद्रियांचे आपले आपले विषय, हे प्रत्यक्ष सुख देणारे असताना धर्म, मोक्ष, तप अशा गोष्टींच्या फंदात विनाकारण माणसांनी पडू नये असं चार्वाकांचं म्हणणं होतं. या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. समाधी सुख, ध्यान सुख ही अत्यंत काल्पनिक गोष्ट आहे असं चार्वाक म्हणत असत. चार्वाकांचं हे जे म्हणणं आहे या म्हणण्यावरच सगळी ही असुरी संपदा उभी आहे. सगळी राजस आणि तामस विचार सरणी या चार्वाकांच्या तत्वज्ञानावरच उभी आहे. हे तत्वज्ञान वरकरणीय अतिशय आकर्षक असं वाटतं. हे तत्वज्ञान तसं जर पाहायचं झालं तर आपल्याला अतिशय सुलभ आपल्या तर्कामध्ये बसणार, याप्रमाणे वागण्याची इंद्रियांची ही नैसर्गिक प्रवृत्ती असल्यामुळं या तत्वज्ञानाप्रमाणे वर्तन करणं हे सांगावं लागत नाही. तसंही कोणाचं असं मत आहे की चार्वाक नावाचे ऋषी देखील नव्हते, तर भोगप्रधान अशा व्यक्तींनी एक जे सुंदर प्रतिपादन आपल्या वर्तनाच्या समर्थनार्थ केलं तर त्याला चार्वाक मत असं म्हटलं जातं. तर कोणाचं म्हणणं आहे की चार्वाक हे एक ऋषी होते आणि त्यांनी या प्रकारचं मत मांडलं. एक 5 मिनिटं थांबू आणि मग चार्वाकांचं जे म्हणणं आहे तर ते म्हणणं वरकरणी जरी पटत असलं तरी देखील त्याचा फोलपणा कसा आहे आणि दैवी संपदा हीच कशी आचरणीय आहे याचा विचार आपण पाहूया. हरिओम. तसं एक 5 मिनिटं आपण ध्यानाल तरी बसा, अथवा चिंतन तरी आपण करू. હરિ 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 સ્વામીજી. ભોગાકડે પ્રવૃત્ત કરનાર હે ચારવાકાંચો તત્વજ્ઞાન અને જ્ઞાનેશ્વર મહારાજની આસુરી પ્રવૃત્તિચું કેલેલું નિરૂપણ યાચ્યામધ્યેહી તુમ્હાલા કાહી ફરક આઢળનાર નાહી. તરી પુણ્યાલાગી પ્રવૃત્તિ કી પાપા વિષયી નિવૃત્તિ યા જાણણે યાચી રાતી જયાચે મન પુણ્યાકડ પ્રવૃત્તિ અને પાપાકડ નિવૃત્તિ યા જાણીવેચીચ રાત્ર જ્યાચ્યા મનામધ્યે ઝાલેલી આહે. નિગણયા આણી પ્રવેશા ચિત્ત નેદી તુ આવેશા કોષ કીટુ જૈસા જાચી નલાપઈ. કોષ કીટક આપલ્યા કોષાતુન બાહેર પડન્યાસાઠી આણી પરત કોષામધ્યે આત જાણ્યાસાઠી દેખીલ દ્વાર ઠેવત નાહી. त्यामुळे तो जसा अडकला जातो आपल्या कोशामध्ये का दिधले मागुती येईल की न ये हे पुढील न पाहता जे भांडवल मूर्ख चोरा जे दिलेलं आहे ते परत येतं आहे की नाही हे न पाहता जसं पुढचं भांडवल एखाद्या चोर प्रवृत्तीच्या माणसाला मूर्ख मनुष्य देतो तैसी या प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेणी जती आसुरी जनी आणि शौच ते स्वप्नी देखीती नाते काळीमा सांडील कोळसा वरी चौखी होईल वायसा राक्षसही मासा विटो शके. एक वेळ कोळसा काळ्या रंगाला सोडून देई किंवा कावळा धवल रंगाचा होईल किंवा राक्षस देखील मांस खाण्याला विटेल तरी असुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मद्याचिया. मद्याच्या भांड्याला जितपत पावित्र्य असेल काही पावित्र्य नसेल तसं असुरी प्राणी मात्रांच्या जीवनामध्ये शौच मुळीच नसतं. वाढविती विधीची आस का पाहती वडिलांची वास आचाराची भाष नेणतीची ते त्यांना समजत नाही की विधी म्हणजे जे करणीय आहे त्याच्याप्रमाणे का वर्तन करायचं. वाढवडिलांचा सल्ला कशा करता घ्यायचा. आपलं जीवन जगत असताना वडिलांचा वाढवडिलांचा सल्ला घेण्याचं कारण काय. एकूण आचाराची कोणतीही जी मान्य कल्पना आहे ती मान्य कल्पना त्यांच्याबाबत त्यांनी सोडून दिलेली असते. जैसे चरणे शेळीचे जशी शेळी काय मिळेल ते खाते का धावणे वारी असे जाळणे आगीचे भलते उते तैसे पुढा सुनी स्वैर आचरती तेगा असुर सत्येसी कीर वैर सदाचितया. जरी नांगिया आपुलिया विंसू करी गुदगुलिया तरी साचा बोली बोलिया बोलती ते. जर विंसू आपल्या नांगीनी गुदगुल्या करतो असं कोणी म्हणेल हे बोलणं जेवढं खरं तेवढं खरं म्हणजे हे आसुरी संपत्तीचं तत्वज्ञान खरं चारवाकाचं म्हणणं खरं. अपानाचे नि तोंडे जरी सुगंधा येणे घडे अध शरीराच्या अंगानी बाहेर पडलेला वायू हा सुगंधित असेल तरी सत्य तया जोडे असुरांचे. तर असुरांचं जे बोलणं आहे तेही सत्य मानायला पाहिजे. ऐसे ते न करिता काही अंगेची ओखटे पाही आता बोलती ते नवाई सांगितेल. एरवी करे याच्या ठाई चांग ते तयासी कैसे नीट अंग तैसा असुरांचा प्रसंग प्रसंगे परीस. उंटाच्या ठिकाणी चांगला अवयव कोणता असू शकणार? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं असुरांच्या ठिकाणी त्यांची कोणती कर्म चांगली म्हणायची? उधवणीचे जेवी तोंड, उभळी धुवांचे लोट, हे जाणीजे तेवी उघड सांगोते बोल, धुराड जसं बाहेर धुरच टाकत राहत त्याप्रमाणे हे आसुरी संपत्तीचे जे बोलणं आहे ते बोलणं मी सांगतो, तरी विश्व हा अनादि ठावो, येथ नियंता ईश्वर रावो, चावडीये न्यावा अन्यावो निवाडी वेदू। ईश्वर हा विश्व हा अनादि असून या विश्वाचा नियंता ईश्वर आहे आणि हा ईश्वर चावडीवर न्याय आणि अन्याय वेदांच्या सहाय्याने करतो। वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे, आणि वेदांच्या म्हणण्याप्रमाणे जो चुकीचं वर्तन करतो त्याला नरक यातनांचा दंड मिळतो। सन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जीए, आणि जो न्याय वेदांच्या योगाने जो वेदांच्या मान्यतेने जो जपतो तो सुखानी स्वर्ग सुख अनुभवतो। ऐसी हे विश्व व्यवस्था अनादिजे पार्था, येते म्हणतीचे वृथा अवघेची हे। अशी ही विश्व व्यवस्था अनादि काळापासून निर्माण झाली, त्या विश्व व्यवस्थेला ही मंडळी व्यर्थ आहे, हे सगळं खोटं आहे असं म्हणतात। यज्ञ मूढ ठकिले यागी, यज्ञ पुष्कळ लोक करतात पण यज्ञ आणि याग करून करून आयुष्याच्या अंती आपण फसलो असं त्यांना वाटत। देव पिसे प्रतिमालिंगी, आणि देवाचं वेड घेतलेले आहेत ते जन्मभर प्रतिमेचं पूजन करण्यात वेळ घालवतात। नागवले भगवे योगी समाधी भ्रमे, समाधी हा भ्रम असून योगी आणि भगवे म्हणजे ध्यानाचा अभ्यास करणारे आणि संन्यासी हे त्यामुळे नागवले गेलेले आहेत। येथ आपुलेनी बळे भोगीचे जे जे वेटाळे, हे वाचोनी वेगळे पुण्य आहे। आपल्या बळानी इथं मिळवावं आणि भोगावं, पुण्यानी कोणाला काही मिळत नाही। ना अशक्तपणे अंगिके, वेगळं वेटाळी न टके, ऐसा गादीचे विण विषय सुखे त्याची पाप। किंवा जो अशक्त आहे, जो बलवान नाही, त्याला एकतर काहीच भोग मिळत नाहीत किंवा थोडे थोडे कुठं मिळतात की जे तो धड भोगत देखील नाही। प्राण घेपती संपन्नांचे ते पाप जरी साचे, तरी सर्वस्व हाता ये तयांचे, हे पुण्य फळ की जे संपन्न लोक आहेत त्यांना मारून त्यांचा पैसा अडका हरण केला जातो ते जर पाप म्हणावं, त्यांना लुबाडून जे हातात येतं त्यांनी सुखच मिळत। कोणाचा घात केला, कोणाचा नाश केला आणि त्याच्याकडून लुबाडलं, जे लुबाडू त्याच्या भोगातून आनंदच मिळतो, मग कोणाला मारलं ते पाप कसं होईल? बघा कसं तत्वज्ञान आहे। बळी अबळा ते खाय, हेची बाधित जरी होय, बळी आहे तो अबळांना मारून टाकतो आणि स्वतःच जीवन जगतो। हे जर खोटं असतं तरी मासयात कान होय निसंतान, जे मोठे मासे लहान माशांना खातात या पाप कर्मांमुळे त्यांची प्रजात वाढली नसती, पण तसं होताना दिसत नाही। आणि कुळे शोधून दोन्ही कुमारेची शुभ लग्नी, मेळवी जती प्रजा साधनी हेतु जरी, उत्तम दोन्ही कुळ खूप मोठी खटपट करावी, घर पहावीत, त्यांचं नावलौकिक पहावात, त्यांचा पैसा अडका नीती सगळं पहावं आणि मग लग्न करावीत। आणि कुळे शोधुनी दोन्ही कुमारेची शुभ लग्नी मेळवी जती प्रजा साधनी हेतु होय. हे सगळं करायचं कशा करता? तर प्रजा निर्माण व्हावी म्हणून. असं जर असत तरी पशु पक्षादी जाती जया मिती नाही संतती. पशु पक्ष्यांची लग्न होतात त्यांच्या अपत्यांना कुठं मर्यादा नसते इतकी अपत्य निर्माण होतात. त्यांच्या संतांना संतती त्यांची एवढी वाढते तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले, त्यांनी कोणते मुहूर्त पाहून विवाह केलेले होते, कसं तत्वज्ञान हे बघा. चोरीचे धन आले तरी ते कोणाशी विष झाले? चोरी करून जे धन मिळालं तर त्या ते धन कोणाला विषवत कसं काय होईल? त्या धनाच्या योगानी त्याला त्याच्या इंद्रियांना जे भोग तो भोगेल त्याच्यातून सुखच मिळेल. वालभे परद्वार केले कोढी कोणी होय. आणि कोणी एखाद्यानी नीती सोडून परद्वार गमन केलं, एखाद्या पुरुषांनी व्यभिचार केला, तर त्याला कोड कुठं उमटत? त्याच काय बिघडत? म्हणून देवो गोसावी तो धर्माधर्म भोगवी. म्हणून देव हा श्रेष्ठ आहे, तो धर्म आणि अधर्म याची यथा न्याय निवाडा करून तसे भोग भोगवतो. आणि परत्रांच्या गावी करी तो भोगी. आणि परलोकामध्ये ते भोग भोगावे लागतात. तरी परत्र ना देवो न दिसे म्हणून ते वावो. पण स्वर्गही दिसत नाही आणि नरकही दिसत नाही शास्त्र सांगतात ते, आणि देवही दिसत नाही. सगळेच खोटे आहेत. आणि करता निमे ना ठावो भोग्यासी कवणू. आणि ज्यांनी सत्कृत्य असोत किंवा दुष्कृत्य असोत, ज्यांनी केली आणि आपलं जीवन जगला तो मरून गेला, तो आता कोणतेही भोग भोगायला उरेल कसा? कुठला स्वर्ग कुठला मोक्ष? येथ उर्वशीयात इंद्र सुखी, जैसा का स्वर्ग लोकी. स्वर्ग लोकामध्ये इंद्राला उर्वशी आदी स्त्रिया मिळतात. तैसाची कृमी ही नरकी लोळतुष लागे. मग कृमी कीटक नरकामध्ये त्याच कामामध्ये लोळत असतात ज्या कामामध्ये इंद्र लोळत असतो. म्हणून नरक स्वर्गू नभे पाप पुण्य भागू. म्हणून स्वर्ग नरक पाप पुण्य जे दोही ठाई सुख भोगू कामाचा चितो. दोन्ही ठिकाणी कामच तर दिसतो, स्वर्गात देखील तेच आणि नरकामध्ये देखील तेच. या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आघवे जग. या कारणाने कामाच्या योगाने स्त्री पुरुष एकत्र आल्यानंतर जन्म घेणं भाग पडत आणि सगळं जग तसंच चाललेलं दिसत. आणि जे जे अभिलाषे स्वार्थालागी हे पोषे, आणि जो जो काम कामाचा अभिलाष धरून स्वार्थाच्या योगाने जसं जसं पोषण व्हावं पाठी परस्पर द्वेषे कामची नाशी. आणि नाश होईल तेव्हा देखील परस्पर द्वेषामुळे कामामुळेच नाश होतो, त्यामुळे कामामुळे जीवन आणि कामामुळेच मृत्यू. एवं कामा वाचोनी काही जगा मूळची आन नाही, ऐसे बोलती पाही आसुर गाते. आता असो हे किडाळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता हे निंद्य खोट किडाळ बोलणं पास झालं. बोली न करू पघळ सांगिताची सफोल होत असे वाचा. बोलत असतानाच हे बोलणं किती फोल आहे हे लक्षात येत आहे. त्यामुळे हे तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी देखील जसं चार्वाकांनी सुंदर रीतीने मांडलं तसं ज्ञानेश्वर महाराजांनी देखील हे तत्वज्ञान उत्तम रीतीने मांडलं. आता त्याचा समाचार चार्वाकांचा वेदांतांनी कसा घेतला अर्थात पुढच्या वेळेला आपल्याला पाहायला लागेल. खरं म्हणजे हे सांगून परत उलट पुढच्या वेळेला सांगितलं तर काय सांगितलं असं वाटलं असतं. कारण उलटून परत चार्वाकच म्हणणं ज्ञानेश्वर महाराज कसं मांडतात हे दिसलं असतं. म्हणून त्या ओव्या घेतल्या. आता दैवी तत्वज्ञानाने चार्वाकाच्या या तत्वज्ञानाचा खरा नीट खोल विचार केला तर कसा पराभव होतो हे पुढच्या वेळेला बघू. अर्थात ही आसुरी संपत्ती आणि त्याचं वर्णन पुढे दीर्घ काळ या अध्यायात चालू राहणार आहे. आणि या सगळ्या विवेचनामध्ये हे जे दोन श्लोक आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे निरूपण आहे पुढेही ते याच पद्धतीचं निरूपण करतील. त्या सगळ्याला खरं म्हणजे वेदांतांनी दिलेलं जे उत्तर आहे तर ते प्रमाण आहे जे आपण पुढच्या वेळेला बघू. अशा रीतीने हा अतिशय वेगळा असा विषय चांगला असा विषय बऱ्याच वेळेला तुमची मित्रमंडळी देखील म्हणत असतील की तू ब्रह्म मी ब्रह्म ही सिगारेट ब्रह्म धूर ब्रह्म कुठं काय करतो सेल ओढ एक सिगरेट काय फरक पडतो असं हे सुंदर तत्वज्ञान जे आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं कुठून कुठून तर ते तत्वज्ञान कशा रीतीने ज्ञानेश्वर महाराजांनी आसुरी प्रवृत्तीचं वर्णन करताना सांगितलं ते आपण पाहिलं. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधग्गस्य सिद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. हरि हरि.